विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. दिवाळी संपताच कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा वाहतुकीसाठी बंद केलेला पुण्यातला भिडे पूल दिवसा खुला करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आज पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. मेट्रोच्या कामासाठी एप्रिलपासून सुरू असलेली या पुलावरची बंदी वारंवार वाढवली जात असून 45 दिवसात पूर्ण होणारं काम 175 दिवस उलटूनही अपूर्ण आहे अशी टीका त्यांनी केली आहे. पादचारी पुलांवर प्रचंड खर्च करूनही त्यांचा अल्प वापर होत असल्याचं दिसत असल्याचं मत वेलणकर यांनी नोंदवलं आहे. पुणे शहरामध्ये पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या सायकल स्पर्धेच्या निमित्तानं 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काम पुणे महापालिकेनं नुकतंच हाती घेतलं आहे. यासाठी अनेक रस्त्यांवर खरवडण्यात येत आहे. रस्ते खरवडून झाल्यानंतर त्यावर त्वरित डांबरकाम करण्यात येत आहे. या रस्त्यांवरून वाहनं चालवताना नागरिकांनी सुरक्षितपणे आणि जपून वाहनं चालवावीत अशी विनंती मनपाद्वारे एका पत्रकातून करण्यात आली आहे. अत्यंत अल्प काळासाठी नागरिकांना थोड्या असुविधांचा सामना करावा लागणार आहे, तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन या पत्रकामध्ये करण्यात आलं आहे. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये पुणे शहरात तयार झालेल्या अतिरिक्त 750 टन कचऱ्याची विल्हेवाट पुणे महापालिकेनं लावली आहे. नरक चतुर्दशी ते भाऊबीज या काळात प्रत्येक दिवशी सर्वसाधारण 150 टन अतिरिक्त कचरा तयार झाला. यामध्ये फटाके, भेटवस्तूंचे कागद यासह दिवाळीनिमित्त बाहेर काढण्यात आलेल्या जुन्या वस्तूंच्या कचऱ्याचाही समावेश होता अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी आज दिली. पुणे शहरात दररोज 2500 ते 2600 टन कचरा तयार होतो. दिवाळीच्या काळात यामध्ये वाढ होऊन हे प्रमाण 2900 टनांपर्यंत गेलं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात यंदा दिवाळीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नोंदवण्यात आली आहे. दिवाळी सुट्ट्यांमुळे बंद असलेली बांधकामं, रस्त्यांवरच्या वाहनांची कमी झालेली संख्या आणि पाऊस यामुळे प्रदूषणात घट झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार पुणे परिसरातली हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 162 होता, त्यात वाकडमधल्या भूमकर चौकात सर्वाधिक 300 नोंद करण्यात आली. ही हवेची अतिनिकृष्ट पातळी समजली जाते. त्याखालोखाल पुण्यातल्या लोहगाव इथल्या म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक 244 नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पाषाणमधील पंचवटी 121, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 116, निगडी 108 आणि हडपसर 88 अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली होती. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच पशुधनाचंही मोठं नुकसान झालं. पूर्वीच्या नियमानुसार केवळ 3 प्राण्यांसाठी मदत दिली जात होती, त्यामध्ये शिथिलता आणून प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई आता पशुपालकांना मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे आजारी आणि जखमी पशुधनावर उपचार सुरू आहेत अशी माहिती पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे. पुणे विभागातल्या 5 जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्यानं तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेबरोबरच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी संकेतस्थळावर 6 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन विभागीय आयुक्त आणि पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली आहे. राज्यस्तरावरील राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केली जाते. सीबीएसईनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 समावेश असणार आहे. 19 भाषांमध्ये ही परीक्षा होईल. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र असलेली शहरं याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी cet.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मराठी माझा अभिमान या संस्थेच्या संस्थापक मीनल देशमुख यांचं अल्पशा आजारानं नुकतंच निधन झालं. त्या 56 वर्षांच्या होत्या. मराठी माझा अभिमान या संस्थेमार्फत मराठी समुदायाला जोडण्याचं काम त्यांनी केलं होतं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीनं दौंड इथं 16 वर्षांखालील गटाच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुण्यासह सोलापूर आणि अहिल्यानगरमधले खेळाडू सहभागी झाले होते. यातून विभागाचा संघ तयार करण्यात आला असून त्यामध्ये पुण्याच्या खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं. उद्याही असंच हवामान राहून पावसाच्या सरी अपेक्षित असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.